चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पाकिस्तानात साखर भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कारवाई। कोरोना महामारीवेळी भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरोधात पाकिस्तानात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे। पाक येथील फैसलाबाद स्थित तहसील प्रशासनानं गेल्या शुक्रवारी येथील एका गोदामावर छापा टाकून 938 पोती तांदूळ आणि 635 पोती साखर जप्त केलं। अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार भ्रष्टाचाऱ्यांचा हेतू सध्याच्या महामारीमध्ये ही पोती बाजारात विकून फायदा मिळवायचा होता। तहसील प्रशासनच्या असिस्टंट कमिशनर समुद्री फैसल सुलतान यांनी पोलीस टीमसह इथं छापा टाकून तांदूळ आणि साखरेनं भरलेल्या पोत्यांना आपल्या ताब्यात घेतलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेतलेल्या या वस्तूंना खुल्या बाजारात सरकारी दरांमध्ये विकलं जाईल। भ्रष्टाचारांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे। पाकिस्तानमध्ये साखरेची कमतरता आहे। यानंतर देशात साखरेचे दर आकाशाला गवस निघालत होते। या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचारांविरोधात सरकारनं कारवाई केली।